मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ओम पार्थाय शिवोधिताम भगवताम नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम पुराण मुनिनाम मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं तं बत्वा अनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे कुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः सुन्वन्ति दिव्यैः कवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितसद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापणी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो तौ तुकारामवत् सोऽहं योगदतं कृतार्थचरितं वन्देय యతిం మాధవం స్వామీ మాధవనాథవల్లభమసో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంతదాంత సుహృదం ఉత్తుంగనిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వపూర్ణ సతతం తురియత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం. బోడా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సభ సంత కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी, जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी. परी मी आजी तुझा गुणी, लाचावलो अपराधू न गणी, भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे, वानू लाधलो ते दुणे न थावे दैवलो दैवे. ज्यांनी ध्यानानी तुला पाहण्याचा प्रयत्न केला, वस्तुतः तू सर्वत्र सदा सर्व काळ आहेसच अशा तुला ज्यांनी ध्यानाने पाहण्याचा प्रयत्न केला, वेद आदींनी तुझं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, वस्तुतः वर्णनात न सापडणारा असा तू पण हे सर्व तू सहन केलंस. तसंच माझं हे गीता कथन देखील तू सहन करावंस. जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी. तरी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो मी सांप्रत काळी. हे सद्गुरुनाथा, तुमच्या गुणांच्या ठिकाणी लुब्ध झालेलो आहे. अपराधू न गणी अशा प्रकारे तुमच्या गुणांच्या ठिकाणी मी अडकून पडलेलो आहे. माझा हा अपराध झाला असला तरी देखील गीता कथनाचा तरी देखील तुम्ही तो गणू नये, त्याची मोजदाद करू नये. आणि मी देखील आता अर्धपोटी उठणार नाही, तुमच्या ठिकाणी आलेलो आहे. आता पूर्ण समाधान झाल्याखेरीज मीही थांबणार नाही. मी या गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे, वानू लाधलो ते दुणे न थावे दैवलो दैवे. मी गीता या नावानी प्रसिद्ध असणारं तुझं प्रसादरूपी अमृत सेवावं त्याचा लाभ घ्यावा म्हणून गीतेचं वर्णन करू लागलो. ते दुनेन थावे दैवलो दैवे, मला गीता ही त्यामुळं समजली आणि तुम्ही देखील माझ्या जवळ आलात. याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आधी जसं सांगितलं तसं, लक्ष्मी ही जशी विष्णूजवळ राहते, विष्णूशी एकनिष्ठ असते, तशी गीता ही जणू दुसरी लक्ष्मीच आहे. ही गीता लक्ष्मी नेहमी तुमच्या जवळ असते. असं असल्यामुळं मला हा दोन प्रकारे फायदा झाला. एक म्हणजे गीता मला समजली आणि दुसरं म्हणजे मी तुमच्या जवळ आलो. माझं भाग्य दुणावलं. माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सत्यवादानी म्हणजे ब्रह्मवादानी ब्रह्मभावनेनी ब्रह्मामध्ये रमून असा जो राहिलो, आणि असं राहणं हे कित्येक कल्प माझ्याकडून झालं. त्याचं फळ म्हणून हे गीता रूपी महाद्वीप माझ्या हाताला लागलेली आहे असा माझा भाव आहे, असं सद्गुरूंना निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. सत्यवाद म्हणजे वाणीचं सत्य, पण वाणी हे प्रगटीकरण असल्यामुळं आत जर सत्य स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी एकरूपता असेल तर ती वाणीमध्ये उतरणार. आणि वाणी हे प्रतीक असल्यामुळं सर्व इंद्रियांच्या ठिकाणीही ती उतरणार. डोळेही सत्यच पाहतील, कान ही सत्यासंबंधीच ऐकतील. माझ्या वाणीनी अर्थात सर्वेंद्रियांनी फार काळ, एक दोन जन्म नाही, एक दोन युग नाहीत, एक दोन कल्प देखील नाहीत, तर बहुत कल्प फार फार पूर्वीपासून मी अशा रीतीने ब्रह्मामध्ये राहण्याचा असं तप करत आलो, त्यामुळं ही गीता मला लाभली. असं धरा की या ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की हे जे जीवन माझं झालं, पूर्व जीवन झालं, अनेक जन्म माझं जीवन या पद्धतीने झालं, त्या प्रत्येक जन्मात ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात गीता आलेली होती. याचा असा अर्थ नाही की एवढं सगळं झालं म्हणून या जन्मात गीता हातात आली. आवाज थोडा बारीक पाहिजे. या जन्मात जी गीता हातात आली आणि मी जी निरूपणासारखी स्तवन मिशानी आणि सद्गुरूंची सेवा म्हणून अशी सांगायला लागलो, तर त्याबद्दल ते असं म्हणतात. अजूनही थोडं बारीक हवाय. या सर्वाचं फळ म्हणून ही गीता माझ्या हातात आली आणि मी ती वर्णन करतो आहे, सद्गुरूंची सेवा म्हणून वर्णन करतो आहे. या योगाने मी सद्गुरूंचं स्तवन करतो आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. ब्रह्म हे सत्य आहे, अंतिम सत्य त्याला खरं सत्य असं म्हणायचं, पण वाणीचं सत्य आणि असत्य ही एक गोष्ट राहतेच. आपलं जे जीवन आहे ते जीवन सत्य आणि अनृत यांनीच खरं म्हणजे भरलेलं आहे. आपलं सत्य, अर्धसत्य, अनृत असे सगळी सरमिसळ आपल्या जीवनामध्ये असते. मी असा एक विनोद वाचला होता की न्यायाधीश आरोपीला विचारतात, या इस्माची तू मोटार चोरलीस, पण का आणि कशी चोरलीस? तर आरोपी म्हणतो की स्मशानाबाहेर उभी होती, वाटलं की मालक मेलेला असावा. सत्य हे आपलं अनेक अंगांनी प्रगट होत असतं, आणि असं अनेक अंगांनी होत असणारं सत्य असत्य प्रगट होणारं आपल्याला त्याचा पत्ताही नसतो की आपण असत्याचा फार आश्रय घेऊन चाललेले आहोत, अजिबात माहीत नसतं. असंच एकदा एका न्यायाधीशांनी एका आरोपीला सांगितलं की पुराव्याअभावी छत्री चोरण्याच्या आरोपातून गुन्ह्यातून मी तुला मुक्त करतो आहे. तेव्हा आरोपी म्हणतो की आभारी आहे सरकार, आता मूठ बदलायची गरज नाही. तो बर का, तो रडू नकोस, ती रडू नये तर काय करू, त्याच्यावर तो माझा स्वेटर ओला होतोय म्हणून म्हणतोय. असं झालंय की आपल्याला खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य, अंतिम सत्य या गोष्टीपर्यंत आपण जायलाच तयार नाही. असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज देखील ज्या सत्याविषयी बोलतात, तर ते समजून घेत असताना आपण वाणीचं सत्य आणि वाणीचं असत्य याचाच विचार करतो. जसं खाटीक गायीच्या मागं पळतो आहे आणि तुम्हाला विचारतो आहे की गाय या दिशेने गेली की या दिशेने गेली, आणि मग तुम्ही म्हणता आहात गाय या दिशेने उजव्या बाजूला गेलेली असताना देखील डाव्या बाजूला गेली, हे सत्य आहे. अशा प्रकारे सत्याबद्दल खूप बोललं जातं, पण अंतिम परिणाम ज्याचा सत स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी आता येणारच आहे, याच अध्यायात आहे, सत स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता. नेहमी सत स्वरूप रुचल्यामुळं तशाच प्रकारे वागणं, तशा प्रकारे वागणं याचा अर्थ दृश्यावर कदापि विश्वास नाही. जी काही कर्म हातून घडतील ती कर्म ईश्वराने माझ्या हातून ईश्वराच्या सत्तेने घडली असा भाव धरणं, किंवा कर्म केल्यानंतर अहंकारासकट ती ईश्वरार्पण करणं, जो थोडा बहुत अहंकार कर्म करताना लागतो, जरी भगवंतांनी सांगितलं की निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा, थोडाही अभिनिवेश नसावा, तरी देखील देहधारी व्यक्तीला कर्म करताना किंचित अहंकाराची आवश्यकता असते, त्याच्याखेरीज कर्मच होऊ शकत नाही. असं असल्यामुळं मग अर्पण बुद्धी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये नुसतं कर्म नाही तर अजूनही थोडा आवाज कमी पाहिजे, नुसतं कर्म नाही तर कर्माच्या बरोबरीनी कर्म ज्या अहंतेच्या प्रेरणेनी झालं, कर्मा कर्माची या मोहरा उठो नेदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडिला जेणे, कर्म आणि अकर्म यांच्यामध्ये जो अहंकार असतो त्या अहंकाराचा त्याग झाल्यामुळं संसाराचा दरारा ज्यांनी सोडला, पहिल्यांदाच ओवी आहे अभयम वर वर्णन करताना, याच अध्यायात आता लगेचच येणार आहे. ही जी अहंत आहे या अहंतेचा त्याग होऊन कर्म करणं हे सत्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे. हा का ठीक आहे, काय होतं खूप मोठा असेल तरी फीडबॅक फार जबरदस्त येतो आणि हळू असेल तर आपल्याला मोठ्यांदा किती बोलू असं वाटायला लागतं. आतापर्यंत असाधारण पुण्य म्हणजे फार फार पुण्यवान असं जीवन माझं झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी योगभ्रष्ट पुरुष हा कशा प्रकारे जन्म घेतो याचं 8व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे की तो ज्या घरामध्ये जन्म घेतो ते घर कसं असतं. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो भी जायते. अत्यंत शुचीनी पावित्र्यानी भरलेल्या अशा घरामध्ये जिथं शुद्धाचरण आणि सत्याचरण चाललेलं आहे अशा घरामध्ये योगभ्रष्ट हा जन्म घेतो. त्या घराचा फायदा त्याला असा होतो की चालायला बोलायला शिकत असतानाच संस्कार त्याच्यावर व्हायला सुरुवात होते. तो संस्कार घेऊन आलेला असतो तरी देखील या जन्मातले जे संस्कार आहेत विचारांपासून भाषेपासून वर्तनापासून त्याच्यावर संस्कारच व्हायला सुरुवात होते. अतिशय थोड्या काळामध्ये तो फार उत्तम अशा व्यक्तिमत्वानी संपन्न होतो. त्याच्या ठिकाणी वैराग्य भाव निर्माण होतो. त्याच्या ठिकाणी ईश्वर दर्शनाविषयी प्रेम निर्माण होतं. जिज्ञासा निर्माण होते. शास्त्रांचा अभ्यास करायला सुरुवात करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटले कोणती होवी ती हा दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेथ सौरसे विण जाय बुद्धी तयाची. वाचत असताना शास्त्र अभ्यास करताना देखील जे अत्यंत दुर्भेद अभिप्राय आहेत का गुरुगम्य हन ठाय किंवा गुरुगम्य असे जे अभिप्राय आहेत म्हणजे सद्गुरूंच्या पायांशी बसल्यानंतरच जे समजतील एरवी समजणारच नाहीत तिथं फार प्रयत्न न करता त्याची बुद्धी प्रवेश करते. त्याला ते सहज समजतात. मला नेहमी ही ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आठवली की स्वामीजींचं जीवन लक्षात येतं. त्यांना कुठलं श्रवण नव्हतं. समर्थांनी जे सांगितले की ऐक अजूनही थोडं बारीक पाहिजे. ऐक परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान ते तू जाण गा श्रवण निश्चयेसी असं समर्थ म्हणतात. या श्रवणामुळे सगळा परमार्थ होतो. त्यांचं जर पाहिलं तर लहानपणी त्यांच्या गावी जे काही श्रवण त्यांना कथा कीर्तनामध्ये झालेलं होतं त्याच्यानंतर केवळ वाचन स्वतःचे अर्थ लावणं मनन करणं आणि त्यांच्या शुद्ध बुद्धीला ते समजत गेलं. विनोबांची आठवण येते. स्वतंत्र प्रज्ञेनी जे त्यांना समजलं ते शास्त्राला उचित असं समजत गेलं. खरं म्हणजे जे गुरूंच्या ठिकाणी बसून समजायचं ते अशा पुण्यकृत अशा मंडळींना आपलं आपणच समजतं आणि जे समजतं त्याच्यात देखील. मी अशी एक गोष्ट वाचली की बुद्ध आणि आनंद एकदा चाललेले असताना शिशिर ऋतू होता. पान गळती सगळीकडे झालेली होती. वनातून चाललेले होते आणि आनंद बुद्धांना म्हणाला की तुम्हाला जे सांगायचंय ते सगळं तुम्ही मला सांगितलं आता मी असं समजायचं ना असं आनंद म्हणाला. तर असं म्हणतात की चालता चालता बुद्धांनी खाली वाकून पडलेली जी पानं होती त्याच्यातली मूठ भरून पानं घेतली आणि ते म्हणाले की मी तुला जे सांगितलेलं आहे ते सर्व या मुठीत मावेल एवढं सांगितलेलं आहे पण जे सांगायचं राहिलेलं आहे ते या वनात जी पानं पडलेली आहेत तेवढं सांगायचं राहिलेलं आहे तुला सांगितलेलं तर एवढंच आहे, पण तू असं लक्षात घे की हे जर समजलं तर वनातली सगळी पानं तुला समजतील, तुझ्या हातात जणू किल्लीच येईल, यांनी महाद्वार उघडतील. सगळं सांगणं अशक्य आहे, पण जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून न सांगितलेलं देखील तुला सहज समजेल. अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती बुद्धी प्राप्त होण्यासाठी देखील कोणता तरी कर्मविपाक आहे. उगीच्या उगीच अशी बुद्धी प्राप्त होत नाही. तुमची बुद्धी तुमच्या आहारावर अवलंबून असते. जरा गोड वगैरे जास्त खा, लगेच झोप येईल. तुम्ही ज्या प्रकारचा आहार केलेला आहे, ज्या प्रकारचा विहार केलेला आहे, ज्या प्रकारची भाषा बोललेले आहात, जे जे तुम्ही ऐकलेलं आहे, त्या सगळ्याचा कुठेतरी आंतरिक परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं तुमच्या बुद्धीची सूक्ष्मता अथवा बोथटता ही सिद्ध झालेली आहे आणि ती बुद्धी धरून तुम्ही सगळं करता. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आम्ही असाधारण अशी पुण्य त्याचं पोषण करत आलो, जन्म जन्म पोषण करत आलो. पुण्ये पोषिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे झाले आजी. ही जी असाधारण पुण्य आहेत ती पुण्य उत्तीर्ण झाली, ती फलप्रद झाली, फल देणारी झाली. सगळी कर्म एकाच जन्मात उत्तीर्ण होतात असं होत नाही. काही कर्म काही कर्मफल या जन्मात, तर काही कर्मफल दोन दोन जन्मांनी देखील कदाचित, असं शास्त्र म्हणतं, उत्तीर्ण होतात, फलप्रद होतात. मी जी पुण्य केली, असाधारण पुण्य केली, त्या असाधारण पुण्याचं विशेष असं की ती सगळीच्या सगळी उत्तीर्ण एकाच याच जन्मात झाली. आता संचित म्हणून जे होतं ते सगळंच्या सगळं फळाला आलं, सगळंच्या सगळं संचित कामाला आलं. असं झाल्यामुळं आता तुझे गुण हे सद्गुरुनाथा, तुमचे जे गुण मी वर्णितो आहे, तर ते ही सगळी पुण्यकर्म उत्तीर्ण झाल्याचीच खूण आहे. पुण्ये पोषिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे, 16 अध्यायातल्या गुरुनमनाच्या ओव्या चाललेल्या आहेत. देऊनी मज उत्तीर्णे झाले आजी, जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ते अवदसाची अघवी फेडिली आजी. मी जीवित्वाच्या आडव्या वाटेत किंवा अरण्यामध्ये असा कुठेतरी अडकलो तो, सापडलेलो होतो. कधी जीवदशाला आलं तो कोण जाणे. मूळ परमात्मा स्वरूप परमात्मा, पण मी जीवदशेला आलो. आणि जीवदशेला आल्यावर मात्र अडकूनच पडलो, मला मुक्तीच लाभली नाही. समर्थ म्हणतात ना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. फार फार काळानी परत मी माझ्या स्वरूपाला प्राप्त झालो. किती काळ अडकलेले होतो कोण जाणे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, अशा प्रकारच्या परत परत कर्म अबोधानी करायची, त्याचा अबोधात्मक संस्कार व्हायचा, जीवदशा प्राप्त व्हायची आणि त्या जीवदशेतून सुटकाच न होणं असं व्हायचं, असा खरं म्हणजे मी अडकलेलो होतो आणि वाटचाल करत होतो. ते अवदसाची आघवी फेडिली आजी, तुमच्या कृपेनी या मरण गावामध्ये वारंवार येत होतो की अवध असाच सगळी संपून गेली. जे गीता येणे नावे नावाणिगी, जे अविद्या जिणोनी दाटुकी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. आमची अतिशय दांडगी अशी अविद्या अज्ञान जिंकून तुझी जी कीर्ती आहे, तर ती कीर्ती गीता या नावानी असणारी तुमची कीर्ती, हे निवृत्तीनाथा सद्गुरु ती कीर्ती आम्ही वर्णन करू, आम्ही गीतेवर निरूपण करू, आमच्या जोक्त ते निरूपण आम्हाला करता यावं. जे गीता येणे नावे नावाणिगी प्रसिद्ध असणारी, जे अविद्या जिणोनी दाटुकी, अविद्येला जिंकून बलाढ्य अशा अविद्येला जिंकून तुझी कीर्ती वानावया झाली, तुझ्या कीर्तीचं वर्णन करता यायला लागलं आणि आम्हा जोगी वानावया झाली. आमची जी काही बुद्धिशक्ती होती त्या शक्तीबुद्धीप्रमाणे आम्ही ती वर्णन करायला समर्थ झालो. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मी येऊन बैसे. हे कसं झालं की एखादा निर्धन मनुष्य असावा, नुसत्या भिंती खोपट असं घर त्याचं असावं, त्याच्या घरी महालक्ष्मीनी येऊन जसा वास केल्यावर घडावं, तयात ते निर्धन ऐसे म्हणो ये काही, एकदा महालक्ष्मी जर तिथं वास करायला आली तर तो निर्धन थोडाच राहील. का अंधकाराची या ठाया दैवे सूर्य आलिया. हजारो वर्षांचा अंधकार असणारी गुहा आहे, दैव वशात त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पोचला, कोणीतरी आरसा धरला, कवडसा पकडला आणि त्या गुहेच्या दिशेने तो पडला, सूर्यच पोचला. तो अंधारूची जगा या प्रकाशून हो, तर तिथं असणारं जे विश्व आहे अंधार असलेल्या जागेमध्ये, तर ते प्रकाशमान होणार नाही. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणू ही दशा न धरी. ज्या सद्गुरु रूपी देवाची थोरवी थोरपण पाहू गेलं तर त्यापुढं विश्व परमाणू ही दशा न धरी, विश्व त्याच्या पासंगाला देखील पुरणार नाही, परमाणू एवढं देखील विश्व शिल्लक राहणार नाही. इतका महान व्यापक असा तो भावाची आहे सरोभरी नभेची काही. तो भावानी भावाच्या योगाने प्रगट होणं काही अशक्य आहे. तैसा मी गीता वाखाणी, हे कप हे ख पुष्पाची तुरंबणी. तशा प्रकारे मी जे गीता निरूपण करून सांगतो आहे, हे ख पुष्पाची तुरंगणी. खरं म्हणजे ही एवढी अशक्य गोष्ट आहे. ख पुष्प याचा अर्थ आपल्या डोळ्याच्या दृष्टी भ्रमामुळं निरभ्र आकाशामध्ये, निळ्याशार आकाशामध्ये प्रकाशाकडे पाहत असताना तिथं काही फुलं आहेत असं वाटावं, त्याला ख पुष्प असं म्हणतात. फुलं नसतातच, पण प्रकाशामुळे जे चमकतं त्यामुळे तिथं काही आहे असं वाटावं आणि त्याला आम्ही फुलं समजावं. माझं गीता निरूपण हे जणू या ख पुष्पाचं वास घेण्यासारखं आहे, इतकी माझी अपात्रता आहे. ख पुष्पच मुळात नाही तर त्या ख पुष्पाला सुगंध कसा असेल? एवढा जीवदशेमध्ये सापडलेलो अरण्यामध्ये आडवाटेमध्ये आणि तिथून सुटका होत नव्हती, पण तुमच्यामुळं तुमच्या कृपेमुळं तुमच्या महानतेमुळं हे सगळं घडलं. परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते, पण माझी ही गीता निरूपणाची आवड किंवा हौस तुम्ही पूर्ण केली, म्हणून तुझे नि प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपीन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. कस स्तवन देखील कस करावं, स्तुती देखील कशी करावी. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली जी सगळी सद्गुरु स्तवन आहेत अध्यायाच्या प्रारंभी आलेली, ती जर पाहिली तर आपल्या सद्गुरूंवर कसा भाव ठेवावा याचं फार मोठं मार्गदर्शन त्याच्यात. सगळ्यांना मुमुक्षूपासून ते सिद्धांपर्यंत देखील सर्वांना ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरीतून सद्गुरूंविषयी भाव किती तरल असू शकतो, कसा ठेवायला हवा याचं मार्गदर्शन मिळतं. म्हणून तुझे नि प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपीन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. इथपर्यंत हे सद्गुरुस्तवन झालं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं 16व्या अध्यायातलं. तरी अध्यायी 15वा आता या 16व्या अध्यायाची प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर महाराज बोलायला सुरुवात करताहेत. श्री कृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांत आघवा उगाणीला. कुठपर्यंत विषय झालेला होता त्याची आठवण करून देत आहेत. बऱ्याच वेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना सद्गुरु स्तवन करत असताना मध्येच थांबवलं, तू संत स्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी, आपल्याला गीता सांगायची आहे याची पर्वा देखील जणू करत नाहीस, इतका रमून जातोस. जैसे हिरवे चारी गुरु. आताच्या काळामध्ये तुम्ही जर पुण्याच्या बाहेर गेलात तर सगळीकडे हिरवगार झालेलं आहे. तिथं जर गाय म्हैस चरण्यासाठी म्हणून सोडली तर ती चरत चरत पुढे पुढे जात राहते. तिला किती चरू आणि किती नाही आणि किती चालू पुढे जाऊ, चरतच राहू असं वाटतं. निवृत्तीनाथ एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना तशी उपमा देतात की तुला हे इतकं आवडतं की हिरवा चारा चरण्यासाठी म्हणून सोडलेलं जनावर जितकं लांब लांब जातं तितकं तू कथा सांगायच्या ऐवजी हे काय करतोयस. या इथं मात्र ती वेळ आली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आवर्तं घेतलं, कदाचित अजून थोडे बोलले असते. कदाचित हे सर्व बोलत असताना ते श्रोत्यांकडे पाहतच बोलत असणार की नाही. वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा श्रोत्यांकडे पाहत बोलतो, आणि त्यांनी निवृत्तीनाथांकडे पाहिलंही असावं आणि दोन तीन ओव्यांमध्ये आटोपतं घेऊन. आता हे आपल्याला सांगणार असं लक्षात घेऊन सुरुवात केली असावी मूळ विषयाला. तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतु आघवा उगाणीला. इति गुह्यतमं शास्त्रम इदं मुक्तं मया नघ, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे अशा प्रकारे गुह्यतम असं शास्त्र माझ्याकडून तुला सांगितलं गेलं. आता मीही मागे जात नाही. काय शास्त्र सिद्धांत सांगितला 15व्या अध्यायाप्रमाणे, आणि जेव्हा गीता समाप्ती 15वा अध्याय असं म्हटलं जातं तेव्हा पहिल्या अध्यायापासून कसं शास्त्र वर्णन करून सांगितलं आणि ते इति या शब्दांनी कसं पूर्ण झालं एवढं आता मी काही सांगत नाही. पण क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष इथं आहेत आणि तिसरा तो उत्तम पुरुष। क्षर सर्वानी भूतानी कुठस्थ अक्षर उच्यते। क्षर पुरुष म्हणजे सर्व देह आणि त्या देहाच्या आत असणारे जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे अक्षर पुरुष। उत्तम पुरुषस्तु अन्यः, आणि हा उत्तम पुरुष तो अन्यच आहे, या दोघांपेक्षा वेगळाच आहे। परमात्मा इति उदारुतः, आणि त्याला परमात्मा असं म्हटलं जातं। तो सर्व लोकत्रयामध्ये व्यापून राहिलेला आहे, तो ईश्वर या नावानेही प्रसिद्ध आहे। अशा प्रकारचं जे गुह्य शास्त्र देह आणि देहाच्या आत असणारी चेतना, जीवचेतना, जीवचैतन्य यांच्या खेरीज अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे प्राप्त पुरुषांना प्राप्त होणारी परमात्मविद्या। त्यांना आपण परमात्म स्वरूप अशा प्रकारचा बोध होतो आणि या बोधाने त्यांचं जीवन समृद्ध होतं। साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देव बोलिले एक, जे दुजे नाही अविद्यानाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी। ग्रंथाचा विस्तार पुष्कळ आहे, 700 श्लोक, पण अविद्या नाश करून त्यांनी मोक्ष प्राप्त होणं हे फळ प्राप्त करणं आहे आणि हे करण्यासाठी ज्ञान हे साधन आहे, एवढंच या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। हेच शास्त्र आहे, हे ज्ञान नीट लक्षात ठेवून आपल्या कर्मांनी ते सांडी विखुरी जाणार नाही या बेतानी कर्म करायची, म्हणून अर्पण बुद्धीनी कर्म करायची, म्हणून आपण व्यापक विश्वचक्राचा कर्मचक्राचा एक भाग आहोत असं समजून निरहंकार वृत्तीनी कर्म करायची, म्हणून फळाशा टाकून कर्म करायची, म्हणून ममत्व टाकून कर्म करायची। पण असं अशी कर्म करणं याच्यासाठी कुठेतरी मन बुद्धी देह देखील तयार व्हायला पाहिजे, म्हणून ध्यानाला बसायचं। ध्यानाला बसून जो बोध प्राप्त होईल तो बोध आणि विश्वाची प्रकृती यांच्यामध्ये फार अडचण निर्माण होते, प्रसंगी तो बोध नाहीसा होण्याचा धोका होतो, विसरून जातो साधक। हे घडू नये म्हणून हे ज्ञान पक्क ठेवून विश्वामध्ये तो प्रभूच एक आहे, त्याच्या खेरीज काहीही दुसरं नाही, अशा प्रकारचा बोध ठेवायचा। मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, जो मला आवडत नाही त्याच्या सकट मी हे एका परमात्म्याच्या धाग्यांनी जोडलेले आहेत, हे आत अंतरी साठवून ठेवायचं। प्रकृती भिन्नता असू शकेल, पण मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाय, जसं सूत्रामध्ये मणिगण जोडले जावेत ओवावेत, तसं मला आवडणारे, मला नावडणारे, मला माहीत असणारे, मला माहीत नसणारे सर्व जगत हे एका परमात्म्यानी ओवलेलं आहे, परमात्म्याच्या सूत्रांनी ओवलेलं आहे, हे लक्षात ठेवून व्यवहार करणं, इत्यादी इत्यादी सगळं वर्णन करून सांगत नाही। हे जे शास्त्र सांगितलं गेलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अध्यायी 15 श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांत आघवा उकाणीला। साडेनऊ वाजले, पण 15 अध्यायात काय सांगितलं ते थोडक्यात ते सांगतायत बर का? मीही सांगितलं, पण ज्ञानेश्वर महाराज बघा कसं सांगतात। जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना, अंगात मुरलेला दोष सद्वैद्य जसा दूर करतो तसं वृक्ष रूपकानी आपल्या ठिकाणी जी उपाधी ठासून भरलेली आहे परमात्म्याखेरीज अन्य सर्व भाव त्याचं निदान भगवंतांनी जणू केलं आणि कुटस्थु जो अक्षरू जीवरूपानी गुप्त रूपानी कुटस्थ असणारा अक्षर पुरुष दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिताही आकारू चैतन्या केला आणि त्याची उपाधी असणारा देह एक चैतन्य आणि त्याची उपाधी असणारा देह तेने उपहिताही आकारू उपाधीनी युक्त असणारा त्याचा आकार याचं वर्णन नाहीतरी सांगून होणारच नाहीये. मी ओव्या वाचून तुम्हाला काय पुढे विषय आहे हे फक्त सांगणार होतो. तशी वेळ ही आपली संपलेली आहे. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.